विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या या वेब रेडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो. मी उमेश राजदेरकर. आपण यापूर्वी अर्थशास्त्राच्या व्याख्यानाच्या निमित्ताने एकमेकांशी संवाद साधलेला आहेच, पण आज आपल्याकडे डॉ जफा पाटील कोल्हापूर हे आलेले आहेत. डॉ जफा पाटील हे अर्थशास्त्राचे अगदी नामवंत प्राध्यापक आहेत. कोल्हापूरमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि शिवाजी विद्यापीठामध्ये ते प्राध्यापक होते. अर्थशास्त्र परिषदेचं जे अर्थसंवाद पाक्षिक आहे त्याच्यामध्ये त्यांनी संपादनाचं काम केलेलं आहे. अर्थशास्त्र विषयावरचे अनेक लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत आणि मुख्य म्हणजे भारतातील आर्थिक समस्या हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयावर त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषदांमध्ये व्याख्यान दिलेलं आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नियोजन मंडळाचे ते सदस्य होते आणि अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी पीएचडी आणि एमफिल करता मार्गदर्शन केलेलं आहे. मुख्य म्हणजे सेवानिवृत्तीनंतरही कायम लेखन वाचन आणि अध्यापनात मशगूल असलेलं असं व्यक्तिमत्व आहे. आज आपण पाटील सरांशीच बोलूया आणि आपल्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत, जे आपल्याला जाणून घ्यायचं आहे, त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं माहिती करून घेऊया. नमस्कार पाटील सर.
नमस्कार
पाटील सर. अलीकडच्या काळामध्ये जागतिकीकरण, एफडीआय हे असे अनेक शब्द धोरणं आम्ही ऐकत असतो आणि मुख्य म्हणजे या धोरणांचा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल याच्याबद्दलची चिंता प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. कारण कोणतंही धोरण म्हटलं की त्याचा मायक्रो लेवलला व्यक्तीवर, संस्थांवर परिणाम होतच असतो. तर हे जागतिकीकरणामुळे असं म्हणतात की बेकारी वाढेल, एफडीआयमुळे बेकारी वाढेल, अनेक आंदोलनं पण आपल्या देशामध्ये झाली. तर प्रथमतः मला आपल्याला असं विचारायचं की बेकारी वाढेल वाढेल असं जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये नेमकं तथ्य काय आहे? परंतु ते सांगण्यापूर्वी प्रथमतः आम्हाला तुम्ही बेकारीची जी अर्थशास्त्रीय संकल्पना आहे त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला माहिती द्या.
बेकारी किंवा बेरोजगारी अशा दोन शब्दांचा वापर केला जातो. सामान्यतः अर्थशास्त्रीय व्याख्या जर करायची झाली तर प्रचलित वेतनावर काम करण्याची इच्छा आणि काम करण्याची क्षमता असून देखील जेव्हा त्या माणसाला काम मिळत नाही तेव्हा तो बेरोजगार असतो किंवा बेकार असतो. ही बेकारीची तांत्रिक व्याख्या. साध्या भाषेत बोलायचं झालं तर माणसाला काम करायचं आहे पण काम मिळत नाही अशी जेव्हा अवस्था असते तेव्हा ती त्याची बेरोजगारीची अवस्था असते. आणि भारतामध्ये बेरोजगारीचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा का होतो तर भारताची लोकसंख्या हे त्याचं महत्वाचं कारण आहे. अतिशय मोठी लोकसंख्या, म्हणजे जगातली दोन नंबरची लोकसंख्या आज आपली आहे आणि कदाचित 2030 आपण जगातली एक नंबरची लोकसंख्या होण्याची शक्यता आहे. आणि आपण म्हटलं तसं जागतिकीकरणाच्या परिणामांचा एक भाग म्हणजे या देशातल्या माणसाला मिळणाऱ्या रोजगाराच्या संधीवर होणारा चांगला वाईट परिणाम. वरवर बघता आणि सहजासहजी जर विचार केला तर मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण ह्या दे गो इन हँड इन हँड. म्हणजे ग्लोबलायझेशन करायचं म्हटलं तर तुम्हाला उत्पादन व्यवस्थेचं अत्याधुनिक असं तांत्रिकीकरण करण्याशिवाय पर्याय राहत नाही. या तांत्रिकीकरणामध्ये पूर्वीसारखी नुसती यंत्र आता आलेली नाही आहे तर या यंत्रांना चालवणारी दुसरी यंत्रे जी तयार झाली संगणकासारखी, त्यामुळे देखील संपूर्ण उत्पादन व्यवस्था ही माणसाच्या हाताच्या श्रमाच्या पलीकडे जाऊन पोचली आणि ती मुख्यतः माणसाच्या मेंदूवर जाऊन बसली. आणि याचा परिणाम ज्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणतो, कारखानदारी किंवा निर्माणी विभाग म्हणतो, त्या क्षेत्रातला रोजगार मुख्यतः कमी होणार. म्हणजे रोजगार कमी होणार, बेकारी वाढणार, म्हणजे या क्षेत्रातली वाढणार. मग ते शेतीचं क्षेत्र असेल किंवा कारखानदारीचं क्षेत्र, उद्योगाचं क्षेत्र असेल. पण या नव्या तंत्रविज्ञानाचं आणि जागतिकीकरणाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की या क्षेत्रामुळे, या विशिष्ट बदलामुळे जिथं बुद्धिमत्तेचा जास्त वापर करावा लागतो, ज्याला आम्ही सॉफ्ट स्किल्स म्हणतो, त्या कौशल्यांचा अधिक वापर करावा लागतो, अशा सेवा क्षेत्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. अडचण मात्र एक आहे की ज्या सेवा क्षेत्रामध्ये रोजगार निर्माण होणार आहे त्या सेवा क्षेत्राला आवश्यक असलेली पात्रता ती कौशल्य ही देणारी व्यवस्था तितक्या वेगानं आमच्याकडे आम्ही विकसित करू शकत नाही. त्यामुळे कारखानदारी क्षेत्रातही बेकारी वाढणार आणि सेवा क्षेत्रात जिथं या पद्धतीचं श्रम लागतं त्याही ठिकाणी काही काळासाठी बेरोजगारी वाढणार. पण सेवा क्षेत्रामध्ये आणखी 10-15 वर्षांनंतर आता मला आनंद वाटतो हे आताचं तुमचं लॅब बघितल्यानंतर, पण आता बहुतेक संपूर्ण देशभर जवळजवळ सगळ्या गोष्टीचं इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीनं ते टेक ओव्हर केलेलं आहे आणि आधी खेड्यातला शेतावरचा अडाणी माणूस देखील संगणक शास्त्राचा वापर करतो असं झालेलं आहे. त्यामुळे ही स्किल्स वाढतील आणि मग त्यावेळी खऱ्या अर्थानं विचार करावा लागेल की जे बदल जागतिकीकरणामुळे होत आहेत ते आमच्यातली बेकारी कमी करतील का बेकारी वाढवतील. म्हणजे आज निश्चित उत्तर नेमकं देता येत नाही. आणि गेल्या वर्षा 2 वर्षाची आकडेवारी जर लक्षात घेतली तर अजूनही दुर्दैवानं भारतातली बेकारी ज्याला आपण नॉर्मल बेकारी असं म्हणू तिचं प्रमाण 7-8% घरात आहे, म्हणजे तुलनेनं ते जास्त आहे. त्यामुळं तो प्रश्न भारताच्या दृष्टीनं बेरोजगारीचा बेकारीचा प्रश्न हा एक महत्वाचा प्रश्न म्हणूनच लक्षात
गंभीरच आहे. सर आता आपण म्हणालात की सॉफ्ट स्किल्स आपल्याला डेव्हलप करायला लागतील, आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करायला लागतील आणि मग ही एकूण संरचनाच त्या ठिकाणी थोडीशी बदलायला लागेल. मला आठवतं की जेव्हा पहिली पंचवार्षिक योजना आपण अंमलात आणली त्यावेळेला शेतीला मोठं महत्व दिलं होतं, पण दुसऱ्या योजनेपासून आपण इंडस्ट्रीयलायझेशनला महत्व दिलं आणि मग त्यातून अनेक संरचनात्मक बदल हे होत गेले. आता या रचनेमुळे पण काही वेळेला बेकारी निर्माण होते का, ज्याला आपण स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतो.
अगदी बरोबर आहे, 100% बरोबर आहे. आता भारताचंच उदाहरण घ्यायचं झालं तर 1985 या चर्चेला सुरुवात झाली, 86 दिल्लीला 4th इंटरनॅशनल इकॉनॉमिक कॉन्फरन्स झाली. जगातले फार मोठे मोठे सगळे विचारवंत, नोबेल प्राईज विनर, अमुक तमुक सगळे गोळा झाले. त्याला जोडूनच भारतीय अर्थशास्त्र संस्थेचंही अधिवेशन झालं. तिथं व्ही के आर व्ही राव, त्यानंतर तुमचे अलक घोष यासारख्या विचारवंतांनी पहिल्यांदा भारतात काय घडतंय आणि कसं दुसऱ्या एका वेगळ्या कलानं आपण चाललोय, म्हणजे नॅचरली कसं युरोपमध्ये घडलं की पहिल्यांदा शेती क्रांती झाली, मग औद्योगिक क्रांती झाली आणि मग सेवा क्षेत्राची क्रांती झाली. हा क्रम भारताच्या बाबतीत चुकतोय की काय अशा शंका 85-86 निर्माण झाल्या. आणि काय दुर्दैवाची बाब असेल किंवा योगायोगाची बाब असेल, पण हे त्यावेळेचं त्यांचं म्हणणं खरं ठरलंय. भारतामध्ये पूर्ण औद्योगिकरण होण्यापूर्वीच सेवा क्षेत्राचं महत्व जास्त होऊन बसलं. आज भारतीय राष्ट्रीय उत्पन्नातला हिस्सा ऍग्रीकल्चरचा 15% घरात आला, तुमचा इंडस्ट्रीचा म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचा हिस्सा 20-22-21% घरात आहे आणि सेवा क्षेत्राचा हिस्सा हा 65-75% वाढला. आता हे घडत असताना म्हणूनच सेवा क्षेत्राचा जेव्हा हिस्सा वाढतो आणि हे आता टाळता येण्यासारखं नाही आहे, म्हणजे सेवा क्षेत्राचं वाढलेलं महत्व भारताच्या बाबतीत देखील टाळता येत नाही आणि भारताला कदाचित जगाच्या सेवा क्षेत्राला लागणारं मॅनपॉवर हे पुरवण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल. आज इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीतलं जगातलं मॅनपॉवर हाय लेवलचं जर लक्षात घेतलं तर त्यातलं 70% मॅनपॉवर इंडियन मॅनपॉवर आहे, पण हे हायली एलाइट एज्युकेटेड ग्रुपमधलं आहे. आता हेच खाली सरकत सरकत जर सामान्य माणसापर्यंत, कारखान्यातल्या मजुरापर्यंत, शेतावरच्या मजुरापर्यंत, अगदी बांधावर काम करणाऱ्या मजुरापर्यंत हे टेक्नॉलॉजी तुम्हाला या ना त्या स्वरूपात द्यावी लागेल आणि मग ही माणसं प्रचंड मोठ्या प्रमाणात कर्तबगारी करून दाखवतील. तुम्हाला सांगायला का हरकत नाही, मी आज सकाळी येता येता म्हणजे नाशिक गावातनं इकडे येत होतो, वाटेत एका शेतावर थांबलो मी. ते शेत म्हणजे तिथं आता गोसावळ्याचं त्यांनी पीक घेतलंय आणि हे सगळं गोसावळ्याचं पीक ड्रीपवर घेतलेलं आहे आणि एक नंबरचं पीक आहे. आता हे शक्य का झालं, त्या घरातली जी पोरं आहेत त्यांना हे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी कळते, पाणी किती द्यायचं हे शास्त्र कळतं, केव्हा द्यायचं ह्याचं टायमिंग कळतं आणि हे कळणारा तुमचा युथ वेगवेगळ्या क्षेत्रात त्याला ग्रॅज्युएट असलंच पाहिजे असं नाहीये. तो 10वी 12वी असला आणि त्याला हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हाताळता आलं तर नथिंग लाईक इट. त्यामुळं सेवा क्षेत्रातला रोजगार वाढणार आहे. पण आता सध्या संपूर्ण देशात जी चर्चा चालू आहे, म्हणजे पंतप्रधानांच्यापासून तुमच्या नियोजन मंडळाच्या उपाध्यक्षापर्यंत, अर्थमंत्र्यापर्यंत आणि तज्ज्ञांच्यामध्ये, की भारताची लोकसंख्या आणि श्रमशक्ती जर लक्षात घेतली तर नुसत्या सेवा क्षेत्रातल्या रोजगारावर अवलंबून राहता येणार नाही. तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागेल आणि तिथे देखील हाताला काम द्यावं लागेल. नुसतं मेंदूला काम देऊन चालणार नाही तर हातालाही काम द्यावं लागेल. हे हाताचं काम करताना मेंदूचा वापर वाढता असेल, पण हात जो आज मोकळा पडलाय त्याला काम देण्याच्या दृष्टीनं मॅन्युफॅक्चरिंग वाढलं पाहिजे. आणि म्हणून भारत सरकारनं पंतप्रधानांच्या कार्यालयाशी जोडून नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कमिशन आणि कॉर्पोरेशन यासारख्या संस्था निर्माण केल्या आणि देशभर बारीक सारीक 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 अशी स्किल्स ही निर्माण करणं हे आता शिक्षण व्यवस्थेचं पहिलं उद्दिष्ट त्यांनी मानलेलं आहे.
सर, आता आपण जे उदाहरण दिलं, एका शेतामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून कशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं पीक घेता येतं आणि आपलं जीवनमान सुधारता येतं. आता मला असं आठवत आहे की भारतामधलं शेतीचं महत्व विचारात घेता शेतीमध्ये पण काही ठराविक स्वरूपाची विशिष्ट अशी बेकारी आढळते. मग त्याच्यामध्ये ती प्रचंड बेरोजगारी किंवा डिसगाईज अनएम्प्लॉयमेंट असेल किंवा हंगामी बेकारी असेल, तर याच्याबद्दल थोडं आमच्या विद्यार्थ्यांना सांगा.
आता शेतीचा विचार केला तर जुन्या काळापासून आतापर्यंत आजही शेतीमध्ये काम करणाऱ्या श्रमशक्तीला वर्षभर रोजगार मिळत नाही हे वास्तवच आहे.
खरी गोष्ट.
बऱ्याच ठिकाणी नुसती कामात आहेत असं दिसतं, पण त्यांच्यामुळे उत्पादन काहीच होत नाही. म्हणजे जेव्हा आम्ही ही मुक्त काय प्रचंड बेरोजगारी म्हणतो, त्या बेरोजगारीची व्याख्याच अशी आहे की काम करतोय पण उत्पादन करत नाही. असं जेव्हा घडतं, माय कॉन्ट्रीब्युशन टू मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी झिरो असं जेव्हा होतं तेव्हा ती प्रचंड बेरोजगारी होते. आणि प्रचंड बेरोजगारी आणि शेती यांच्यातलं नातं कसं आहे, परत लोकसंख्या आणि उत्पादनाचं साधन यांच्यातली विषमता. लोकसंख्या भरपूर मोठी आणि शेतीचं क्षेत्र आहे जे मर्यादित. आणि दुर्दैवानं अलीकडं ज्याला तुम्ही मीडियम फार्मर म्हणाल, सेमी मीडियम फार्मर म्हणा, स्मॉल फार्मर म्हणा किंवा मार्जिनल फार्मर म्हणा, या क्षेत्रात जी शेती करणारी माणसं आहेत त्यांना त्यांच्या शेतावर त्यांच्या घरातल्या लोकांना देखील पुरेसा रोजगार आता मिळत नाहीये. आणि म्हणून ही मंडळी 5व्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये सेन्ससमध्ये त्यांनी उत्तर दिलंय की आता आम्हाला ही शेती परवडत नाही, आम्हाला बाहेर पडायचं आहे. आता यांना बाहेर पडायला हरकत काही नाही आहे, पण हे बाहेर पडणार कुठं? बाहेर गेल्यानंतर यांना रोजगार कसा मिळेल याची खात्री नाही आहे. आणि मग यातनं एक प्रकारचा ज्याला फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणतो आपण, तरंगणारी श्रमशक्ती रोजगाराच्या शोधात या शहरातनं त्या शहरात, त्या शहरातनं त्या शहरात, पॉपरायझेशन मार्क्सची जी कल्पना होती त्या वळणावर काही प्रमाण काही दिवस हे घडण्याची शक्यता आहे. आणि तिथं देखील हे जर टाळायचं असेल तर दोन मार्ग आहेत. एक असं म्हटलं जातं आणि ते शक्यता आहे, नाकारता येणार नाही, शेतीच्या मालकीचं केंद्रीकरण गेल्या 20 वर्षात वाढलं हे खरंच आहे. म्हणजे लहान शेतकरी, मार्जिनल शेतकरी आपल्या जमिनी विकून बाहेर पडतायत आणि त्या शेतकरी मोठ्या शेतकऱ्यांच्या शेती मोठ्या शेतकऱ्यांच्या ताब्यात जाते. पण ह्या बाहेर गेलेल्या लोकांना रोजगार मिळत नाही हे तितकंच खरं आहे. आता मिळालाच तर मोठ्या महानगरांच्या मध्ये यांना, ज्याला मेनियल वर्कर्स म्हणतो आपण, अत्यंत थर्ड रेट लेवलची कामं करण्यासाठी, म्हणजे सिक्युरिटीचं काम करण्यासाठी, सॅनिटेशनचं काम करण्यासाठी, स्वच्छतेचं काम करण्यासाठी वगैरे वगैरे अशा प्रकारची कामं की ज्याला तसं स्टेटस नाहीये, याच्या पलीकडे त्यांना रोजगार मिळत नाही. आणि मग प्रश्न असा निर्माण होतो की पर्याय काय ह्याला, कारण ग्रामीण भागातली जवळजवळ ही 10 कोटी कुटुंब ही शहरी भागाकडे जर त्यातली 5 म्हणजे काय म्हणतो 1/5 म्हणजे 2 कोटी जरी कुटुंब शहराकडे जायची म्हटली तर या 2 कोटी कुटुंबातल्या 4 कोटी लोकांना रोजगार देणं हे अर्बन इकॉनॉमीला शक्य आहे का? आणि याचं उत्तर सध्या तरी नाही असंच आहे. मग काय करावं लागेल आणि मग वास्तवाचा विचार केल्यानंतर आम्ही जमिनीचं क्षेत्र काही वाढवू शकत नाही. बर, भांडवलदारी शेती केली तर रोजगार वाढवू शकत नाही. भांडवलदार शेतकरी काय करणार? ट्रॅक्टर आणणार, टिलर आणणार, कंबाईंड हार्वेस्टर आणणार, ड्रीप आणणार, स्प्रिंकलर आणणार. म्हणजे जिथं जिथं माणसाची काम लागतं, शरीराचं शारीरिक काम लागतं, त्या सगळ्या कामांच्या ऐवजी यंत्र येणार. म्हणून काही लोकांचं आज असं म्हणणं झालंय की ग्रामीण भागामध्ये या ना त्या स्वरूपाची मोठी शेती, पण ती त्याच लोकांनी केलेली, असं काहीतरी झालं पाहिजे. मग त्याला काही लोकांनी व्हिलेज फार्मिंग म्हणजे काय म्हणतात, गाव शेती, काही लोकांनी सहकारी शेती, काही लोकांनी सामुदायिक शेती अशी नावं द्यायला सुरुवात केली. आणि त्याच्या पुढे जाऊन आता काही लोकांचं म्हणणं असं आहे की गावाच्या पातळीवर 73व्या घटना दुरुस्तीमुळे आता गावाला अधिकार भरपूर मिळालेत. म्हणजे पंचायतीला अधिकार आहेत, ग्रामसभेला अधिकार आहेत, महिला सभेला अधिकार आहेत. त्यामुळे जर गावकऱ्यांनी एकत्र येऊन जमिनीची मालकी आहे तशी ठेवायची, पण प्रत्येकानं अर्धा अर्धा एकराचे तुकडे शेती करण्याऐवजी गावाच्या पश्चिमेचा हा सगळा भाग सुपीक आहे, इथं हे पीक घेऊया, इकडचा खडकाळ आहे, इथं हे पीक घेऊया, इकडे पाणी देता येतं परंतु मुरमाड जमीन आहे, इथं फळफळावळ घेऊया, असं गावाचं क्रॉप प्लॅनिंग करून मोठ्या प्रमाणात शेती केली. आणि मध्ये शरद पवार साहेबांनी एक कल्पना पुण्याला कुठेतरी ह्याला हे कुठलं ते गणपतीचं गाव रांजणगावच्या जवळ जी एमआयडीसी आहे मोठी, तिथे एका सभेत ते बोलताना असं म्हटले की गावाच्या पातळीला शेती यंत्रांची संयुक्तिक म्हणजे कलेक्टिव्ह ओनरशिप अशा प्रकारची यंत्र गावात ठेवायची, गावाच्या मालकीची असते,
गावाच्या मालकीची बरोबर,
आणि गावानं त्या यंत्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणात शेती करावी अशा लाईनवर आम्ही आता सेंट्रल गव्हर्नमेंट थिंकिंग करतोय. असं जर केलं तर तुम्हाला काही प्रमाणात ही माणसं मायग्रेट होण्यापासून थांबवता येईल, काही प्रमाणात त्यातल्या काही लोकांना शारीरिक कष्टाचं काम देता येईल, आणि त्यातली जी शिकली सवरलेली असतील त्यांना बौद्धिक कष्टाचं काम देता येईल, आणि घर न सोडता ही माणसं काम करतील. म्हणजे मायग्रेशनचं जे डिस्ट्रेस असतं, त्रास असतो, तो मिनिमाइज करून आहे त्या ठिकाणी रोजगार देणं शक्य होईल. नाहीतर आता मोठ्या शहरामध्ये कसं भयानक काहीतरी घडतं याचं उत्तम उदाहरण आपलं पुणे झालेलं आहे. म्हणजे मोठं पुणे वाढतंय हे एका बाजूला जितकं चांगलं आहे, तितकं वाढणाऱ्या मोठ्या पुण्यामध्ये मोठी गुन्हेगारी वाढते, मोठं दारिद्र्य वाढतंय, मोठं काय म्हणतात त्याला मानवी एक्सप्लॉयटेशन वाढतंय, करप्शन वाढतंय, क्रिमिनल बिहेवियर वाढतंय. हे सगळं शहरात जे घडतंय ते सगळं घडू द्यायचं का? या अर्थानं पॉप्युलेशनचं एवढ्या मोठ्या प्रमाणात मायग्रेशन होऊ देणं हे या देशाला हितकारक नाही. तुम्हाला डिसेंट्रलाइज अर्बन सेटलमेंट्स कराव्या लागतील, मोठी शहरं नको आहेत.
सर, आता आपण जे सांगितलं त्याच्यावरनं मला महात्मा गांधींचं एक विधान आठवलं की भारतीय शेती ही शेतकऱ्याला कधीच पुरेसं जीवनमान प्राप्त करून देणार नाही. अनलेस इट इज सपोर्टेड बाय सम एक्सिलरी इंडस्ट्रीज, असं ते बोलले होते. तर आता ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो, जसं आपण म्हणालात की तुकडीकरण झालेलं आहे, विभाजीकरण झालेलं आहे, त्याच्यामुळे शेती परवडत नाही. मग सहकारी शेतीचा पर्याय आपल्याला या दृष्टिकोनातून कसा अंगीकारता येईल आणि त्याच्याकरता काय केलं पाहिजे आपण?
म्हणजे महात्मा गांधींच्या या विचाराचा आधार घेऊन जे सी कुमारप्पा यांनी स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या 10 वर्षातच म्हणजे 52-53 दरम्यान सहकारी शेतीचा विचार मांडला आणि तो राबवण्याचा प्रयत्न काही ठिकाणी झाला. प्लॅनिंग कमिशननं देखील सहकारी शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं विचार मांडले, पण आमच्या भारतीय शेतकऱ्याच्या मनामध्ये शेतीच्या मालकीबद्दल जी एक अशी वेगळी भूमिका आहे ती तो सोडायला तयार नाही आहे. आजही मी सहकारी शेतीशिवाय गावांना आता पर्याय नाही अशा प्रकारची ट्रायल काही भाषणं मी आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही मोठ्या खेड्यामध्ये जाऊन केली. कोथळी, नान्नी अशी फार चांगली गावं शेतीच्या दृष्टीनं, तर त्यांना ते ऐकत असताना पटत होतं, पण नंतर त्या गावातले जे सरपंच चेअरमन कार्यक्रमाला बसलेले होते, तिथले काही इतर कार्यकर्ते होते, ते म्हटले सर हे तुम्ही म्हणताय हे सगळं आम्हाला पटतंय, पण प्रत्यक्ष शेतावर गेलो की आम्ही शेतीची मालकी सोडायला तयार नाही आणि माझ्या शेतात काय पिकवायचं मी ठरवणार, गावानं कसं ठरवायचं? ती भावना अजूनही आमच्या मनातनं जात नाही. मी त्यांना म्हटलं तुम्हाला मग त्रास झाल्याशिवाय कळणार
नाही. खरी गोष्ट
म्हणजे तुम्ही इथनं घरात तुमच्याच जवळची नातेवाईकातली चार माणसं गाव सोडून गावाबाहेर पडली आणि शहरात अधांतरी राहिली, झोपडपट्टीच राहिली की त्यावेळी जो त्रास होईल तेव्हा तुम्हाला कळणार की या सगळ्यांना गावात ठेवून चांगलं जगवता आलं असतं जर आपण सहकारी शेती केली असती. तर सहकारी शेती सहकारी असं न म्हणता मी अलीकडे त्याला गाव शेती हा शब्द वापरतो. सहकारी म्हणू नका. आणि गाव शेतीची कन्सेप्ट ह्या तुमच्या ग्रामसभेच्या माध्यमातून आणि तुमच्या ग्रामपंचायत महिला सभा या तिघांच्या पातळीवर जर एकत्रित चर्चा झाली तर गाव शेतीची कन्सेप्ट काय, मोठ्या आकाराची शेती नंबर एक, यंत्रसामग्रीचा वापर करून ती शेती करायची नंबर दोन, नंबर तीन आहे त्या श्रमशक्तीला त्यात जास्तीत जास्त काम कसं देता येईल या दृष्टीनं क्रॉप प्लॅनिंग करायचं, जमिनीची मालकी मात्र द्यायची त्याचीच रेकॉर्डवर राहील आणि ती रेकॉर्डवर त्याच्याकडे राहिल्यानंतर उत्पन्न जे सरप्लस निर्माण होईल शेतीत आणि ते थोडंसं जास्त होणार आहे पूर्वीपेक्षा मोठ्या आकाराची शेती केल्यामुळे त्या सरप्लस उत्पन्नाचा काही भाग हा जमिनीच्या मालकीच्या प्रमाणात वाटायचा आणि काही भाग त्या शेतीवर ज्यांनी काम केलं त्यांच्या श्रमाची किंमत म्हणून द्यायचा आणि एवढं करत असताना त्यातलं परत 10% गावाचं उत्पन्न म्हणून शिल्लक टाकायचं, म्हणजे 100% सरप्लस नाही वाटायचा, त्यातले 10% गावाची म्हणजे कलेक्टिव्ह ओनरशिप ऑफ द व्हिलेज ते शिल्लक टाकायचं आणि त्यातनं हळूहळू आणखी काही कॅपिटल फॉर्मेशन करता येते का, तलाव बांधता येतो का, शेततळी बांधता येतात का, छोटा बंधारा बांधता येतो का, एखादं मोठं यंत्र घेता येते का, असं ते कलेक्टिव्ह लेवलला जर नेलं आणि यामध्ये शेतकऱ्याच्या मनातली भीती नष्ट करणं हा महत्वाचा भाग. माझी जमिनीची मालकी जात नाही, उद्या जमीन विकायची झाली तर मीच विकू शकतो एवढं त्याच्या मनात तुम्ही पक्क करा, माणसं आता हळूहळू त्या शेतीकडे यायला तयार होतील.
सर असाच प्रयोग रशियामध्ये रशियन कम्युन्समध्ये होत असे आणि रशियाचं विभाजन आणि विघटीकरण होण्यापूर्वी चांगल्या प्रकारे त्यांनी तिथे काम केलेलं होतं. आपल्या देशामध्ये जसं आपण म्हणालात की व्यक्तिगत मालकी सोडायला लोक तयार नसतात, हा मुद्दा त्या ठिकाणी फार महत्वाचा वाटतो मला. या म्हणजे आता शेतीबद्दल आपण बोललो परंतु औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला चक्रीय बेकारी देखील आढळून येते. तेजी मंदीच्या याच्यानुसार लोकांना ले ऑफ दिले जातात, कामगारांना ले ऑफ दिले जातात आणि मग सरकारला अनेक धोरणं त्या ठिकाणी राबवावी लागतात. तर बेकारीला प्रतिबंध करणारे आणि बेकारीवर समस्या या समस्येवर उपाय योजण्याकरता सरकारचे कोणते कोणते धोरणं असतात?
आता काय सरकारला बेरोजगारीचा प्रश्न हँडल करण्याच्या दृष्टीनं दोन तीन मार्ग हाताळता येतात. एक डायरेक्ट असिस्टन्स, बेरोजगार जे असतील त्यांना तात्पुरतं तगवणं, अलाउन्स देणं, हा एक भाग झाला. परंतु हे काही कायम चालू करता येत
नाही.
कायम स्वरूपात जर ह्यांना सांभाळायचं असेल तर अर्थव्यवस्थेतली गुंतवणूक आणि टेक्नॉलॉजी यांचं कॉम्बिनेशन या पद्धतीनं बदललं पाहिजे की ज्यामुळे त्या त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या श्रमशक्तीला पुरेसा रोजगार मिळेल आणि याचं प्लॅनिंग करण्याच्या दृष्टीनं सरकारला सातत्यानं एका बाजूला डायरेक्ट मॉनिटरी पॉलिसीचा आणि दुसऱ्या बाजूला डायरेक्ट फिस्कल पॉलिसीचा वापर करावा लागतो,
म्हणजे राज्य वित्तीय धोरण,
राज्य वित्तीय धोरणाचा वापर करावा लागतो. म्हणजे जर तुमच्याकडे श्रमशक्ती कमी असेल तर भांडवलाचा अधिक वापर होईल अशा पद्धतीनं धोरण राबवलं पाहिजे आणि जर तुमच्याकडे श्रमशक्ती जास्त असेल तर अत्यावश्यक असेल त्या ठिकाणी भांडवलाचा वापर करा, पण जिथं शक्य असेल तिथं माणसाच्या शक्तीचा वापर करा. असं ते कॉम्बिनेशन करणं हेच जास्त शानपणाचं आणि याबद्दल सगळ्यात मोठं चांगलं लेखन हे अमर्त्य सेनचंच आहे, चॉईस ऑफ टेक्निक. हे जे गाजलेलं त्याचं सुरुवातीच्या काळातलं पुस्तक आहे. उत्पादनाचं तंत्र कसं निवडायचं तर ते निवडत असताना तुमच्या समाजाची ज्याला फॅक्टर कॉम्बिनेशन म्हणतो आपण, उत्पादन घटकांची रचना, ही जर श्रमप्रधान असेल तर तुम्हाला उत्पादन तंत्र देखील श्रमप्रधान निवडावं लागेल आणि जसं जसं त्या लोकसंख्येचं कॉम्पोजिशन कमी होत जाईल किंवा श्रमप्रधान पण कमी होत जाईल तसं तसं मग भांडवली गुंतवणुकीकडं, यंत्रसामग्रीकडं, मेकनायझेशनकडं, तुमचं आयसीटी वगैरे या पद्धतीच्या टेक्नॉलॉजीकडे जायला काय हरकत नाही. पण शेवटी बेसिकली माणसाच्या हाताला काम देणं हे कुठल्याही शासनाच्या समोर बेसिक ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे. म्हणूनच जॉन मेनर्ड केन सारख्या माणसाने देखील, जो भांडवलशाही विचाराचा मूळ माणूस, पण त्यानं भांडवलशाहीत काय घोटाळे होतात आणि तुम्ही म्हटला त्या चक्रीय पद्धतीचे मग मतदान बेरोजगारीचे प्रचंड प्रश्न निर्माण होतात आणि ते सोडवण्यासाठी मग अर्थात हे निर्माण होणारच या पद्धतीच्या व्यवस्थेमध्ये व्यापार चक्र येतात. व्यापार चक्राच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये बेरोजगार वाढतो. अशा वेळी रोजगार भत्ता, बेरोजगारी काय म्हणतात एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आणि अनएम्प्लॉयमेंट इन्शुरन्स या दोन्ही पद्धतीची व्यवस्था तुम्हाला सरकारी वित्तीय मदतीनं उभी केलीच पाहिजे. ती मॉडर्न वेलफेअर सोसायटीची स्टेटची प्राथमिक जबाबदारी आहे. कारण म्हणून केन्स काय म्हणतो, केन्स लिहिताना आपल्या सिद्धांताचं पहिलं जबाबदारीचं स्थान काय म्हणतो तो द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, म्हणजे पहिला शब्द त्यांनी एम्प्लॉयमेंट वापरलेला आहे. मग एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी अशा क्रमानं जो पुढे गेलाय, म्हणजे एम्प्लॉयमेंट हे महत्वाचं टार्गेट आहे. ते राजकीय टार्गेट आहे, ते आर्थिक टार्गेट आहे, ते सांस्कृतिक टार्गेट आहे. कारण माणसाच्या हाताला काम असेल तर त्याचा मेंदूही काम करायला लागतो आणि जेव्हा माणसाला काम मिळतं तेव्हा तो असा आत्मसमाधानी होतो, प्रतिष्ठित होतो, त्याचा स्वतःचा जो काही एक अभिमानाचा भाग असतो तो सांभाळता येतो. नाहीतर बेरोजगार माणसाला समाजात कुणीही किंमत देत नाही आणि त्यामुळं रोजगाराचं महत्व आजही कुठल्याही व्यवस्थेत कितीही प्रगती तुमची झाली तर त्या प्रगत अर्थव्यवस्थेतल्या माणसाला देखील कुठलं ना कुठलं काम मिळालंच पाहिजे. नाहीतर मग मला आठवतंय तुमचं ते एचजी वेल्सची एक गाजलेली कादंबरी आहे टाइम मशीन नावाची. बरं, त्या टाइम मशीनमध्ये त्याने असं व्हिज्युअलाइज केलंय भविष्यात एक काळ असा येईल की जेव्हा कोणाला काही कामच करावं लागणार नाही, जगण्याची सगळी साधन सामग्री समाजाच्या कुठल्या तरी व्यवस्थेतनं निर्माण होईल आणि मग काम करायची पाळी येत नाही, काम करण्याची गरज पडत नाही, तरी निवांत चैनीत राहता येतं असं जर चित्र निर्माण झालं तर समाजाचं, तर माणसं एकमेकाची कधीच काळजी करणार नाही. म्हणजे एखाद्या पुरातन वाहून चाललेली चार पोरं दिसली काय छान वाहत चाललीत अशी प्रतिक्रिया येईल, त्याला वाचवलं पाहिजे, तिथं उडी टाकली पाहिजे पुरात, ही भावना देखील निर्माण होणार नाही. अशा प्रकारचं ते फार गाजलेलं नॉव्हेलही आहे आणि त्याच्यावर पिक्चरही निघालेलं आहे. तर अतिसंपन्नता अफ्लुअन्स मर्यादेच्या पलीकडचा हा मानवी संस्कृतीला घातक ठरण्याची शक्यता.
सर आता आपण म्हणालात की सरकार अनेक उपाययोजना करत असतं आणि अलीकडची एकंदरीत संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेचा एक टोन पाहता सरकारनं आर्थिक क्षेत्रातून आपला हस्तक्षेप कमी करत जावा अशी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे आणि भारतासारख्या देशामध्ये स्त्रियांचं योगदान पण खूप मोठं आहे. स्त्रिया शिकू लागलेल्या आहेत, उच्च पदावर पोहोचू लागलेल्या आहेत. आमच्या मुक्त विद्यापीठामध्ये तर शिक्षण घेऊन ग्रॅज्युएशन आणि पुढे एमपीएससी वगैरे पास करणाऱ्या अनेक मुली आहेत. आता ग्रामीण भागामध्ये जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला आपल्याकडे बचत गटाची एक चळवळ मोठी आता रूप घेऊ असलेली आपण पाहत आहोत. तर या बचत गटामुळे ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मितीला मदत होईल असं आपल्याला वाटतं का?
निश्चित निश्चित. आणि माझ्या दृष्टीनं बचत गटात फक्त एकच दोष आहे, एस्टॅब्लिश प्रॅक्टिस ऑफ सेल्फ हेल्प ग्रुपची जी आहे ना त्यामध्ये बँकांचं आणि बचत गटांचं जे लिंकेजिंग आहे त्यामध्ये बँकांनी त्यांना कर्ज द्यावं अशी तरतूद आहे गरजेप्रमाणे, पण त्या कर्जावरचा व्याजाचा दर थोडासा एक्सप्लॉयटेटिव्ह आहे. म्हणजे 2% महिना म्हणजे वर्षाला 24% व्याज होतं हे काही खरं नाही आहे. मी काही लेखातनं असं लिहिलंय की हे खरं म्हणजे वर्षाला 4% खाली आला पाहिजे तर तुम्ही त्यांना सवलतीचं कर्ज देताय. आणि तुम्ही कुणाला मदत करताय? एक तर जे अत्यंत दुर्बल आहेत आणि व्हॉलंटरीली एकत्र आलेले आहेत आणि कुठलं तरी उत्पादनाचं काम करणार आहेत, काहीतरी वस्तू निर्माण करणार आहेत आणि ती वस्तू कुठेतरी नेऊन विकणार आहेत. आता या लोकांना पहिली अट काय घालता, तुम्ही अगोदर तुम्ही बचत करा, तुम्ही केलेली बचत आमच्याकडे ठेवल्यानंतर त्याच्या काही प्रमाणात किंवा पटीत आम्ही तुम्हाला फायनान्स करू. यातलं एम्फॅसिस जो महिलांच्यावर आहे तो माझ्या दृष्टीनं त्यातला प्रॉडक्टिव्ह ऍस्पेक्ट आहे. महिला पैशाची जास्तीत जास्त नैसर्गिक बचत करतात आणि पैशाचा जास्तीत जास्त उत्पादक वापर करतात. त्यांच्या व्यवहारामध्ये कुठेही उधळपट्टी किंवा गैरपद्धतीनं खर्च करण्याची प्रवृत्ती दिसत नाही. या मूळच्या ऍट्रिब्यूटचा महिलांच्या स्वभावाच्या या वैशिष्ट्याचा वापर या व्यवस्थेत होऊ शकतो आणि कल्पनेच्या पलीकडे जाऊन अनेक प्रकारच्या वस्तू महिला निर्माण करू शकतात की ज्या दैनंदिन उपभोगाला समाजाला लागतात. अगदी लोणच्यापासून, पापडापासून, चटणीपासून, शेवयापर्यंत ही काही उदाहरणं झाली, पण अशी असंख्य उदाहरणं आहेत. मग छोटे छोटे रुमाल असतील, छोटे छोटे चादरी असतील, स्वेटर्स असतील, काय जी म्हणताय अशी, म्हणजे काही वेळा प्रदर्शनाला मी जाऊन आलोय, कल्पनेच्या पलीकडे ती उदाहरणं आहेत. आणि उत्तम क्वालिटीचं उत्पादन असतं, सेल म्हणजे टेलर मेड असल्यासारखं नसतं ते, तर ते काय म्हणतात त्याला, उपभोक्त्यांच्या आवडीनिवडीला जास्त वाव देणारा
कस्टमाईज
असतं त्यामुळं. आणि सुदैवानं कसं आहे, यामध्ये तुम्ही दुसऱ्याकडे रोजगार न करता स्वतःहून रोजगार निर्माण करताय, स्वतःचे मालक स्वतः, अशा पद्धतीचा हा रोजगार आहे आणि हा प्रतिष्ठा वाढवणारा रोजगार आहे. या योजनेला भरपूर प्राधान्य द्यावं, विशेषतः महिला बचत गटांना जास्त प्राधान्य द्यावं. काळजी एवढीच घ्यावी की या महिला बचत गटांचं ऑर्गनाइज्ड मायक्रो फायनान्स करणाऱ्या कॉर्पोरेट संस्थांच्या मार्फत एक्सप्लॉयटेशन होऊ नये असं आता झालंय. म्हणजे देशातल्या सेल्फ हेल्प ग्रुपच्या अनेक ठिकाणच्या युनिट्सना फंडिंग करण्यासाठी हे एवढं मोठं व्याजाचं उत्पन्न मिळतं हे लक्षात आल्यानंतर परदेशी भांडवल आलंय ते स्थानिक भांडवलाच्या माध्यमातून कॉर्पोरेट सिस्टमनं यांच्याकडे पोहोचतंय. तिकडनं 2% आलेलं भांडवल इथं तुम्ही 24%, 20%, 18% जर वाचून देत असाल तर मार्जिन किती झालं. म्हणजे मायक्रो फायनान्स करणारी कंपनी 1000 कोटीचं भांडवल ठेवते, हे कल्पनेच्या पलीकडे आहे खरं. म्हणजे आमची सेल्फ हेल्प ग्रुप्स आणि आमच्या बँका, मग त्या बँकांचं नेमकं कसं लिंकेज करायचं वगैरे प्रयत्न झालाय, पण थोडंसं त्याला डिस्टॉर्शन निर्माण झालेलं आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये, त्याची काळजी घ्यावी आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं सेल्फ हेल्प ग्रुपना प्राधान्य द्यावं हे खरंच आहे.
बरोबर सर, आता आपण म्हणालात की रोजगार निर्मिती करण्याकरता स्थानिक पातळीवर प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे, सेल्फ हेल्प ग्रुप एक त्यातला एक भाग आहे. आता मला असं वाटतं की स्थानिक पातळीवरची जी साधन सामुग्री आहे, नैसर्गिक साधन सामुग्री, मानवी साधन सामुग्री, त्याचा वापर करून आपण, जसं परत गांधीजींचा रेफरन्स हा येतोच की स्वदेशी वस्तूंना जर प्राधान्य दिलं, आणि आजच्या जागतिकीकरणाच्या या युगामध्ये अनेक परदेशी वस्तूंचं पण आमिष आपल्या पुढे आहेच, पण जर आपण प्रत्येकाने स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देऊन त्याची मागणी केली तर देशांतर्गत रोजगारामध्ये वाढ होऊन उत्पन्नामध्ये पण वाढ होईल. तर एक इंडिव्हिज्युअल म्हणून प्रत्येकाची काय जबाबदारी आहे की देशातील बेरोजगारी कमी करण्याकरता त्यांनी कशाप्रकारे त्या ठिकाणी आर्थिक वर्तन करावं.
अरुण मेहरा नावाचे आपल्या सध्याच्या नियोजन मंडळाचे एक सदस्य आहेत, फार चांगला विचार करणारे आहेत. तर त्यांनी या गोष्टीकडे लक्ष वेधलंय की जर या देशातल्या रोजगार व्यवस्थेत निरोगी बॅलन्स तयार करायचा असेल तर आजही भारतातल्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला प्राधान्य दिलं पाहिजे. वस्तूंची उत्पादनं करणारे, वस्तूंची फॅक्टरीज वगैरे वगैरे, मग ते शेतीपासून सगळं असेल, या क्षेत्रांना कसं प्राधान्य देता येईल, कारण त्यामध्येच मॅक्झिमम हाताला काम मिळणार आहे. आणि असं जर करता आलं तर बॅलन्स निर्माण होतो. नुसतं सर्व्हिसेस सेक्टरकडे तुम्ही जर लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं तर त्या सेक्टरपुरता तुमचा विकास होईल, पण उरलेले करोडो लोक हाताला काम नाही म्हणून मोकळे बसतील. ते टाळण्यासाठी अरुण मेहरानी 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन टू GDP हे वाढावं असा खास प्रयत्न भारत सरकारनं केला पाहिजे अशी सूचना केली. आणि त्या दृष्टीनं 12व्या पंचवार्षिक योजनेचा जो आता ड्राफ्ट मंजूर झालाय त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ हे महत्वाचं टार्गेट ठेवण्यात आलं. त्यामुळं बारीक सारीक वस्तूंचं उत्पादन, म्हणजे जिथं जिथं अनेक ठिकाणी आता आमच्याकडे चायनीज वस्तू येतात त्याच्याऐवजी त्याला कॉम्पीट करणाऱ्या, त्याच्यापेक्षा बेटर क्वालिटीच्या, अधिक टिकाऊ, म्हणजे 4 महिने वापरले आणि फेकून दिले असं नाही, चांगल्या वस्तूंचं उत्पादन करण्याची संस्कृती विकसित करावी, अशा प्रकारचं आता थिंकिंग आपल्या देशात मान्य झालेलं आहे.
आता मध्यंतरी एकूणच औद्योगिक विकासामध्ये, आणि जसं आपण म्हणालात की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या या विकासामध्ये सरकारने एक मध्ये धोरण राबवलं की ते म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र, आणि त्याच्यावर टीकाही खूप झाली कारण जमिनी शेतकऱ्यांकडनं घेणं, त्यांना कॉम्पन्सेशन देणं, आणि एकंदरीतच 100% एक्सपोर्ट असं त्यांचं स्वरूप. तर या सेजमुळे आपल्याला असं वाटतं का की बेकारी कमी होईल?
नाही, सेजचा मुख्य हेतू काय होता की भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंगची ऍक्टिव्हिटी वाढावी आणि भारतीय मॅन्युफॅक्चर मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करता यावेत. सेजमध्ये कुठल्याही प्रकारचं नॅशनल टॅक्सेशन लागू होत नाही, सर्व प्रकारची कन्सेशन्स मिळतात आणि मग तुमच्या उत्पादनाचा खर्च हा तुलनेनं कमी राहिल्यामुळे तुम्ही इंटरनॅशनली अधिक कॉम्पिटेटिव्ह होता अशी एक कल्पना होती. पण सेज कोलॅप्स कुठं झालं किंवा अडचणीत कुठं आलं तर कुठल्या जमिनी ह्या घ्यायच्या, या जमीन मालकीच्या जमीन काय म्हणतात त्याला एक्विजिशन ऑफ लँड, हा त्या सेजमधला सगळ्यात मोठा अडचणीचा भाग ठरला. चीननं सेज केलं पण ते कोस्टल लाईनवर शासकीय नियंत्रणाखाली मोजक्या संख्येनं केलं. आमच्याकडे काय झालं, प्रत्येक राज्य सरकारला आणि भारत सरकारला सेजची परवानगी मिळाली आणि मोठे मोठे उद्योगपती, आता मुंबईला जे रायगडचं झालं म्हणजे ज्या सेजच्या म्हणजे रिलायन्स सेज होत होते त्याला एनडी पाटलांनी जबरदस्त विरोध केला. त्यांचं म्हणणं असं आहे की उत्तम जमीन आहे, पाणी आहे आणि अशी जमीन तुम्ही नॉन अॅग्रिकल्चरल पर्पजसाठी कशी काय वापरता, ती तुम्ही उत्पादनासाठीच म्हणजे शेती उत्पादनासाठीच वापरली पाहिजे. आणि मला आठवतंय मी एकदा पुण्याच्या एका जाहीर सभेमध्ये असं म्हटलं होतं की का तुम्हाला सेजसाठी मुंबईला शेजारी जमीन पाहिजे, तुम्ही इकडं मंगळवेढा सांगोला सोलापूर ह्या रस्त्यावर का जात नाही, जिथं माळं पडू नयेत तिथं काही पिकत नाही पाणी नाही, तुम्ही सेज तिथं एस्टॅब्लिश केला तर तुम्हाला पाणी तर द्यावं लागेल आणि एकदा पाणी दिलं की त्या ठिकाणी उत्तम प्रकारचं तुमचं औद्योगिक कारखानदारी स्वरूपाचं उत्पादन होऊ शकतं, तिकडं का जात नाही तुम्ही, तुम्हाला मुंबईतच जमीन का पाहिजे. आणि त्याचा परिणाम झाला, भारतातली ही सेजची पॉलिसी जी अडचणीत आली ती त्याचं लोकेशन नेमकं ठरलं नाही आणि लोकेशनचा निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित प्रायव्हेट सेक्टरला दिल्यामुळं त्यांनी फक्त कुणी मुंबईच्या जवळ बघितलं, कुणी पोरबंदरच्या जवळ बघितलं, कुणी वेगवेगळ्या बंदरांच्या जवळ बघितलं आणि मोठी बंदरं जी आहेत त्या ठिकाणच्या जमिनीच्या किमती मुळातच जास्त आणि त्यांना योग्य किंमत न देता तुम्ही आणि किती थोडं थोडके नाही हो काहीतरी 28,000 का 30,000 35,000 एकर जमीन ही रिलायन्सनं घ्यायचं ठरवलं पण शेवटी ते कॅन्सल झालं. त्यामुळं सेज उभा करायचा असेल तर जिथं जमिनीचा अन्यथा वापर होत नाही, शेतीसाठी ती उपाय उपयुक्त नाही अशा भागामध्ये तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून इंडस्ट्री डेव्हलप केली पाहिजे. तर त्या जमिनीचा पडीक जमिनीचा वापर केल्यासारखं, त्या भागातल्या लोकसंख्येचा वापर केल्यासारखं आणि इंडस्ट्रीयल डिस्पर्सलचं ऑब्जेक्टिव्ह ऑटोमॅटिक साध्य होईल. तुम्ही मुंबईतच परत परत नवीन उद्योग जर द्यायला लागले तर ते सगळं पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात, कॉन्टॅमिनेशनचे प्रश्न निर्माण होतात, क्राईमचे प्रश्न निर्माण होतात.
सर, आता आपण जी आम्हाला माहिती दिली त्याच्यावरनं बेकारी ही समस्या, जरी आपण जसं आपण सुरुवातीलाच म्हणाल की ही नुसती आर्थिक समस्या नाही तर ती सामाजिक समस्या देखील आहे आणि बेकारीमुळे अनेक त्या ठिकाणी प्रश्न देखील निर्माण होतात. तर या ठिकाणी मुख्य मुद्दा मला असा वाटतो की सरकारने ज्या शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, जो कर्ज पुरवठा बँकांमार्फत वित्त संस्थांमार्फत करण्यात येतो, त्याचा लाभ घेऊन तरुण पिढीनं आणि जे आता या रोजगाराच्या मार्केटमध्ये येणार आहेत त्यांनी जर सरकारवर किंवा अन्य कोणावर रोजगाराकरता अवलंबून न राहता स्वतः जर काही करायचं ठरवलं, ज्याला आपण स्वयंरोजगार असं म्हणतो, सेल्फ एम्प्लॉयमेंट, तर या दृष्टीने हे धोरण तुम्हाला कसं वाटतं आणि स्वयंरोजगाराचं एकूणच भविष्य आपल्या
मध्ये इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम
एकात्मिक ग्रामीण
मोठी योजना भारत सरकारनं आणि बहुतेक सगळ्या राज्य सरकारांनी राबवण्याचा प्रयत्न केला. आताही रोजगार निर्मितीच्या काही राष्ट्रीय योजना चालूच आहेत, पंतप्रधान स्वयंरोजगार योजना वगैरे. यात काय अडचण होते, त्या आयआरडीपीमध्ये ट्रायसेम नावाचा पार्ट होता, कॉम्पोनंट, त्याचा हेतूच हा होता की ट्रेनिंग ऑफ रुरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, ट्रायसेम. असं झालं, बऱ्यापैकी त्यांनी ट्रेनिंग दिलं पण अनुभव लक्षात असा आला की असं ट्रेनिंग घेतल्यानंतर देखील माणसं स्वयंरोजगाराकडे गेली नाहीत, ती बाजारात एम्प्लॉयमेंटसाठीच म्हणजे वेतन रोजगाराच्या शोधातच फिरत राहिले. त्याचं कारण असं आहे की स्वयंरोजगार उभा करण्यासाठी अशा ट्रेन माणसाला जे भांडवल लागतं सुरुवातीला ते त्याचं स्वतःचं असत नाही. बँकेकडनं गेलं तर त्या भांडवलाच्या व्याजात तो अडकतो, कारण मार्केटची खात्री असत नाही. म्हणून स्वयंरोजगार हा पारंपरिक पद्धतीनं ज्याला करता येतो त्यांनी करावा. आणि विमा दांडेकरांनी आणि रथांनी जर स्परळ असं स्वच्छ म्हटलेलं आहे की दारिद्र्य निर्मूलनासाठी तुम्हाला सेल्फ एम्प्लॉयमेंट हा मार्ग योग्य नाही, तुम्हाला दारिद्र्य निर्मूलनासाठी वेतन रोजगार वेज एम्प्लॉयमेंट हाच व्यावहारिक शहाणपणाचा मार्ग आहे, त्यामुळं जो उद्योजक होणार असतो तो तुम्ही सांगितलं म्हणून होतो असं नाहीये आणि तुम्ही नाही सांगितलं म्हणून होणार नाही असंही नाहीये. तो स्वयंरोजगार करणारा माणूस त्या पद्धतीनं स्वतःच विकसित होतो. त्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा सरकारनं आपले लिमिटेड रिसोर्सेस वेज एम्प्लॉयमेंट स्कीम्स निर्माण करण्यामध्ये खर्च करावेत आणि जे स्वयंरोजगार करण्यासाठी धडपडतात स्वतःहून, तुम्ही योजना करून त्यांना धडपडायला लावू नका, जो धडपडतो त्याला चार पैसे उचलू द्या. हा जास्त प्रॅक्टिकली शहाणपणाचा अप्रोच होतो.
धन्यवाद सर, आज आपण आमच्याकडे आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना ही जी उपयुक्त माहिती दिली त्याचा त्यांना अर्थशास्त्राचं नुसतं अध्ययन करण्याकरताच नाही तर एकूणच आर्थिक परिस्थितीचं आणि त्यातल्या त्यात भारतीय अर्थव्यवस्थेमधल्या बेकारीच्या समस्येचं आकलन चांगल्या पद्धतीनं होण्याकरता ज्ञान होईलच, परंतु त्याशिवाय आपण या समस्येपासून दूर कसं राहू. आमचे सगळे प्रौढ विद्यार्थी आहेत, आपल्या मुलांना या समस्येपासून दूर कसं ठेवता येईल याचंही त्यांना त्या ठिकाणी चांगलं ज्ञान मिळेल. आपण आज या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपले पुनश्च आभार मानतो. धन्यवाद.
मला या ठिकाणी बोलायची संधी मिळाली, मी आपला आभारी आहे.